ಶ್ರೀವೇದವ್ಯಾಸ ಉವಾಚ ಓಂ ಅಸ್ಯ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣೋರ್ ದಿವ್ಯ ಸಹಸ್ರನಾಮ ಸ್ತೋತ್ರಮಾಲಾ ಮಂತ್ರಸ್ಯ ಶ್ರೀ ಭಗವಾನ್ ವೇದವ್ಯಾಸ ಋಷಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮ ದೇವತಾ ಅನುಷ್ಟುಪ್ ಛಂದಃ ಆತ್ಮಯೋ ನಿಸ್ವಯಂ ಜಾತಃ ಇತಿ ಬೀಜಂ ದೇವಕೀ ನಂದನ ಸೃಷ್ಟೇತಿ ಶಕ್ತಿ ತ್ರಿಸಾಮಾ ಸಾಮಗಃ ಸಾಮ ಇತಿ ಹೃದಯಂ ಶಂಖ ಬೃಂದಕೀ ಚಕ್ರೀ ಇತಿ ಕೀಲಕಂ ಶಾರಂಗಧನ್ವಾ ಗದಾಧರಃ ಇತಿ ಅಸ್ತ್ರಂ ರಥಾಂಗ ಪಾಣಿ ರಕ್ಷೋಭ್ಯಃ ಇತಿ ಕವಚಂ ಉದ್ಭವಃ ಕ್ಷೋಭಣೋ ದೇವಃ ಇತಿ ಪರಮೋ ಮಂತ್ರಃ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪ್ರೀತ್ಯರ್ಥಂ ಸರ್ವಪಾಪಕ್ಷಯಾರ್ಥೇ ಶ್ರೀಪುರುಷೋತ್ತಮಾರಾಧನೇನ ವಿಷ್ಣೋರ್ದಿವ್ಯಸಹಸ್ರನಾಮ ಸ್ತೋತ್ರ ಜಪೇ ವಾ ಶ್ರವಣೇ ವಾ ವಿನಿಯೋಗಃ ಅಥ ಧ್ಯಾನಂ. ಓಂ ವಿಶ್ವಂ ವಿಷ್ಣುರ್ವಷಟ್ಕಾರೋ ಭೂತಭವ್ಯಭವತ್ ಪ್ರಭುಃ ಭೂತಕೃದ್ಭೂತಭೃದ್ಭಾವೋ ಭೂತಾತ್ಮ ಭೂತಭಾವನಃ. ಓಂ ಭೂತಾತ್ಮ ಪರಮಾತ್ಮ ಚ ಮುಕ್ತಾನಾಂ ಪರಮಾಗತಿ ಅವ್ಯಯ ಪುರುಷ ಸಾಕ್ಷಿ ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞೋಕ್ಷರ ಏವ ಚ. ಓಂ ಯೋಗೋ ಯೋಗವಿದಾಂ ನೇತ ಪ್ರಧಾನ ಪುರುಷೇಶ್ವರಃ ನಾರಸಿಂಹವಪುಃ ಶ್ರೀಮಾನ್ ಕೇಶವ ಪುರುಷೋತ್ತಮಃ. ಓಂ ಸರ್ವಶರ್ವಶಿವಸ್ಥಾಣುರ್ಭೂತಾದಿರ್ನಿಧಿರವ್ಯಯಃ ಸಂಭವೋ ಭಾವನೋ ಭರ್ತಾ ಪ್ರಭವ ಪ್ರಭುರೀಶ್ವರಃ. ಓಂ ಸ್ವಯಂಭೂ ಶಂಭುರಾದಿತ್ಯ ಪುಷ್ಕರಾಕ್ಷೋ ಮಹಾಸ್ವನಃ ಅನಾದಿ ನಿಧನೋ ಧಾತ ವಿಧಾತ ಧಾತುರುತ್ತಮಃ. ಓಂ ಅಪ್ರಮೇಯೋ ಋಷಿಕೇಶ ಪದ್ಮನಾಭೋ ವರ ಪ್ರಭುಃ ವಿಶ್ವಕರ್ತ ಮನುಸ್ತ್ವಷ್ಟ ಸ್ಥವಿಷ್ಠ ಸ್ಥವಿರೋ ಧ್ರುವ. ಓಂ ಅಗ್ರಾಹ್ಯ ಶಾಶ್ವತಃ ಕೃಷ್ಣೋ ಲೋಹಿತಾಕ್ಷ ಪ್ರತರದನಃ ಪ್ರಭೂತಸ್ತ್ರಿಕುಬ್ಧಾಮ ಪವಿತ್ರಂ ಮಂಗಲಂ ಪರಂ. ಓಂ ಈಶಾನ ಪ್ರಾಣತಃ ಪ್ರಾಣೋ ಜ್ಯೇಷ್ಠ ಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಜಾಪತಿ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭೋ ಭೂಗರ್ಭೋ ಮಾಧವೋ ಮಧುಸೂದನಃ.
ಓಂ ಈಶ್ವರೋ ವಿಕ್ರಮೀ ಧನ್ವೀ ಮೇಧಾವೀ ವಿಕ್ರಮಃ ಅನುತ್ತಮೋ ದುರಾಧರ್ಷಃ ಕೃತಜ್ಞಃ ಕೃತಿರಾತ್ಮವಾನ್. ಓಂ ಸುರೇಶಃ ಶರಣಂ ಶರಮ ವಿಶ್ವರೇತಾಃ ಪ್ರಜಾಭವಃ ಅಹಃ ಸಂವತ್ಸರೋ ವ್ಯಾಲಃ ಪ್ರತ್ಯಯಃ ಸರ್ವದರ್ಶನಃ. ಓಂ ಅಜಃ ಸರ್ವೇಶ್ವರಃ ಸಿದ್ಧಃ ಸಿದ್ಧಿಃ ಸರ್ವಾದಿರಚ್ಯುತಃ ವೃಷಾಕಪಿರಮೇಯಾತ್ಮಾ ಸರ್ವಯೋಗ ವಿನಿಸೃತಃ. ಓಂ ವಸುರ್ವಸುಮನಃ ಸತ್ಯಃ ಸಮಾತ್ಮಾ ಸಂವಿತಃ ಸಮಃ ಅಮೋಘಃ ಪುಂಡರೀಕಾಕ್ಷೋ ವೃಷಕರ್ಮಾ ವೃಷಾಕೃತಿಃ.
ಓಂ ರುದ್ರೋ ಬಹುಶಿರಾ ಬಭ್ರುರ್ ವಿಶ್ವಯೋನಿಶುಚಿಶ್ರವಾಃ ಅಮೃತಶಾಶ್ವತಸ್ಥಾಣುರ್ವರಾರೋಹೋ ಮಹಾತಪಃ. ಓಂ ಸರ್ವಗಃ ಸರ್ವವಿದ್ಭಾನುರ್ ವಿಶ್ವಕ್ಸೇನೋ ಜನಾರ್ದನ ವೇದೋ ವೇದವಿದೌ ವ್ಯಂಗೋ ವೇದಾಂಗೋ ವೇದವಿತ್ ಕವಿಃ. ಓಂ ಲೋಕಾಧ್ಯಕ್ಷಃ ಸುರಾಧ್ಯಕ್ಷೋ ಧರ್ಮಾಧ್ಯಕ್ಷಃ ಕೃತಾಕೃತಃ ಚತುರಾತ್ಮ ಚತುರ್ವ್ಯೂಹ ಚತುರ್ದೌಷ್ಟ್ರಶ್ಚತುರ್ಭುಜಃ. ಓಂ ರಾಜಿಷ್ಣುರ್ಭೋಜನಂ ಭೋಕ್ತಾ ಸಹಿಷ್ಣುರ್ಜಗದಾದಿಜಃ ಅನಘೋ ವಿಜಯೋ ಜೇತಾ ವಿಶ್ವಯೋ ನಿಃ ಪುನರ್ವಸುಃ. ಓಂ ಉಪೇಂದ್ರೋ ವಾಮನಃ ಪ್ರಾಂಶುಃ ಅಮೋಘಃ ಶುಚಿರೂರ್ಜಿತಃ ಅತೀಂದ್ರಃ ಸಂಗ್ರಹಃ ಸರ್ಗೋ ಧೃತಾತ್ಮ ನಿಯಮೋಯಮಃ. ಓಂ ವೇದ್ಯೋ ವೈದ್ಯಃ ಸದಾ ಯೋಗೀ ವೀರಃ ಮಾಧವೋ ಮಧುಃ ಅತೀಂದ್ರಿಯೋ ಮಹಾಮಾಯೋ ಮಹೋತ್ಸಾಹೋ ಮಹಾಬಲಃ. ಓಂ ಮಹಾಬುದ್ಧಿರ್ಮಹಾವೀರ್ಯೋ ಮಹಾಶಕ್ತಿರ್ಮಹಾದ್ಯುತಿ ಅನಿರ್ದೇಶ್ಯ ವಪುಃ ಶ್ರೀಮಾನ್ ಅಮೇಯಾತ್ಮ ಮಹಾದ್ರಿಧೃಕ್. ಓಂ ಮಹೇಶ್ವಾಸೋ ಮಹೀಭರ್ತಾ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸತಾಂಗತಿ ಅನಿರುದ್ಧ ಸುರಾನಂದೋ ಗೋವಿಂದ ಗೋವಿದಾಂಪತಿ. ಓಂ ಮರೀಚಿರ್ದಮನೋಹಂಸ सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभस्तुतपः पद्मनाभः प्रजापतिः ओम अमृत्युः सर्वदृक्सिंहः संधाता सन्धिमांसिरा अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिः ओम गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिरुदारधीः ओम अग्रणीर्ग्रामणी श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात्
ओम आवर्तनो निवृत्तात्मा संवृत्तः संप्रमर्दनः अह संवर्तको वन्निर् रनिलो धरणीधरः ओम सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृग् विश्वभुग् विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्नुर्नारायणो नरः ओम असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्छुचिः सिद्धार्थः सिद्धसंकल्पः सिद्धिदः सिद्धिसारणः ओम वृषाही वृषभो विष्णुर् वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः
ओम सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूपः क्षिपिविष्टः प्रकाशनः ओम ओजस्तेजो द्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः रुद्ध स्पष्टाक्षरो मंत्र चंद्रांशुर्भास्करद्युतिः ओम अमृतांशूद्भवो भानु शशबिंदुः सुरेश्वरः औषधं जगतः सेतुः सत्यधर्म पराक्रमः ओम उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणः संतो जीवनः पर्यवस्थितः ओम अनन्तरूपो नन्तश्रीर्जितमन्युर्भयापः चतुरस्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः ओम अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिरांगदः जननो जनजन्मादिर् भीमो भीम पराक्रमः ओम आधार निलयो धाता पुष्पहासः प्रजागरः ऊर्ध्वगः सत्पथाचारः प्राणदः प्रणवः पणः ओम प्रमाणं प्राणनिलयः प्राणभृत् प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्यु जरातिगः ओम भूर्भुवस्वस्तरुस्तारः सविता प्रपितामह यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवान
ओम यज्ञभृत् यज्ञकृत् यज्ञी यज्ञभुग् यज्ञसाधनः यज्ञान्तकृत् यज्ञगुह्य मन्नमन्नाद एव च ओम आत्मयोनि स्वयं जातो वैखानः सामगायनः देवकी नन्दनः स्रष्टा क्षितीशः पापनाशनः ओम शंखभृन्नन्दकी चक्री शार्ङ्गधन्वागदाधरः रथांगपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः सर्वप्रहरणायुधः ओम नमः नमोस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुवाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः
नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानन्त वासुदेव नमोस्तुते वासनाद् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोस्तुते नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छते इति श्रीमन्महाभारते श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्रं सम्पूर्णं श्रीकृष्णार्पणमस्तु।